श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय चालीसवा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। धन्य धन्य श्री साई समर्थ ग्रंथ रूपे स्वार्थ परमार्थ बोधुनी भक्ता करी कृतार्थ जो कृत कार्यार्थ संपादी। माथा पड़ता जयाचा हात करी जो तत्काल शक्तिपात। अप्राप्य वस्तु करी प्राप्त भेदाचा निपात करूनी। विरवूनी मी तू भाव भिन्न जया करिता साष्टांग नमन। हृदय धरी आलिंगून अनन्य शरण रिघताची। नामे भिन्न सागर सरिता परी रूपे एक रूपता। वर्षा काळी मिळणी मिळता पुरे न भिन्नता तादृश। तेवीच भावे सद्गुरुनाथा भक्ति अनन्य शरण जाता। तो ही भक्ता सदे निज गुरुता पाहुनी सद्भक्तता भक्तांची। जय जयाजी दीन दयाळा भक्तोद्धारा परम प्रेमळा। व्यापुनी अखिल ब्रह्मांड माळा वससी निराळा शिर्डीत। जाते मांडूनी पाय पसरिता संतसता दळण दळिता। खुंटा ठोकूनी वैरारी चविता विस्मय चित्ता माझिया। तेस किया ग्रंथा मूळ मनी इच्छा उद्भवली प्रबळ। की ही ऐसी कर्मे सकळ वर्णिता कश्मल हरेल। हरि स्वये होईल प्रसन्न तया आवडे तया हून। कोणी केलिया निज भक्त कीर्तन अथवा गुण वर्णन भक्तांचे। आशंकतील श्रोते सज्जन जया निराधार वाटेल हे विधान। तिही पहावे भविष्योत्तर पुराण त्रिपुरारी कथन करी हे। ही ही सकळ साईची प्रेरणा परी लौकिक रीति निदर्शना। तेणेच अनुमोदिली ही रचना भक्त कल्याणा कारणे। तई पासाव मासो मासी साई समर्थ कथान कासी। या श्री साई लीलावलीसी श्रोते बहु प्रेमेसी परिसती। तोच की साई अनुमोदिता तोच तो माझा बुद्धिदाता। तोच मूळ चेतना चेतविता तयाची कथा। रचितोहा विकल्प न धरा चित्ती म्हणोनी श्रोतया करितो विनंती गुण दोष माती मारू नका गुण तरिते साईचे दोष दिसलिया तरिते त्याचे मी तो बाहुले साई खड्याचे आधार नाचे सूत्राचा सूत्रधारा हाती सूत्र त्याला वाटेल ते चित्र रंगी बेरंगी अथवा विचित्र नाचविल चरित्र समन्वित असो आता हा प्रस्ताव काय नूतन कथा नवलाव उत्कंठा प्रचुर श्रोतृस्वभाव गुरुभक्त गौरव त्यागाऊ गताध्याय पूर्ण करिता पुढील अध्याय सूतो वाचता ठेविली होती स्मरणाचे माथा स्फुरेती आता परिसावी आता हे गोड आख्यान श्रोता परिसिजे सावधान भक्त प्रेमे घालिता भोजन परम समाधान साईस निजतानिया कनवाळू माई तैसा निज भक्ता प्रत्यक्ष साई वसो कुठेही धावत येई कवण त्या होईल उत्तराई देहे वावरत शिर्डीत परिसंचार त्रैलोक्यात ये अर्थीचा गोड वृत्तांत परिसा निज शांत मानसे एकदा साई पद संनिष्ठ बाळा साहेब भक्त श्रेष्ठ माता जयांची व्रत वैकल्यनिष्ठ सर्वांचे अभीष्ट संपादी परोपरीची अनेक व्रते होती घडली तिचे हाते तयाचे उत्त्यापन राहिले होते सांगती समस्ते भावया व्रत संख्या होता पूर्ण करावे लागे उत्त्यापन ना तो पदरी न पडे पुण्य व्रत ते अपूर्ण त्या वीण व्रते पंचवीस अथवा तीस इतुक्याचिया उद्यापनास देवशे दोनशे ब्राह्मणास जेवावयास आमंत्रित म्हणून एकने मिली तिथी हे उद्यापन करावया प्रति देवजोगास पत्र लिहिती कराया विनंती बाबांस पहा आपण आलिया विना नाही सांगता या उद्यापना तरी मान्य करुनी ही प्रार्थना करावे या दीना आभारी मी तो सरकारचा सेवे करी पोटा लागी करी तो चाकरी त्याचची साधल्या परमार्थ ही करी जाणत सा अंतरी आपणही डहाणू हुनी तुका दूर स्वये यावया मीला चार तरी या आमंत्रणाचा स्वीकार करालही फार मज आशा ऐसे बापू साहेब जोग पत्र बाबांस ऐकविती सांग म्हणती संपादा हा कार्य यथा सांगदेवांचा शुद्ध भावाचे आमंत्रण बाबांनी ऐकून घेतले संपूर्ण म्हणती जया माझे स्मरण निरंतर आठवण मज त्याची मजन लागे गाडी घोडी विमान अथवा अगीन गाडी हाक मारी जो मज आवडी प्रकटे मी ते घडी अविलंबे तुम्ही आणि तिसरा एक तिघे मिळून जाऊ देख पाठवून दे ऐसा लेख पावेल हरि कलि घेणारा असो बाबा जे जे बोलले ते ते जोगानी देवा कळविले देव मनी आनंदित जहले अमोघ बोले बाबांचा देवांचाही पूर्ण विश्वास बाबा आता येतील खास परी हे जिम्हा अनुभवास येईल तो दिवस सुनियासा परी देवास हेही ठावे शिर्डी खेरीज तीनच गावे तेथेही क्वचित सावे निरंतर मना हालिया सटी सामासी कधी बाबा जात राहत्यासी कधी रुईवा निमगावासी वस्ती शिर्डीसी अखंड या तीन गावा पलीकडे जातन डहाणूस मजकडे आवे कसे परी ते पूर्ण लीलावतारी इच्छा मात्रे स्वच्छंदचारी येणे जाणे हे लोकाचारी सबा ह्याभ्यंतरी परिपूर्ण तेथून येथे होईल येणे अथवा येथून आकाश नेणे परिपूर्ण पूर्णपणे सबाई तैसीच बाबांची दुर्गम गती स्थिर चरिते भरले असती तया कैची आगती निर्गती प्रकट होती स्वच्छंदे असो या आधी एक संन्यासी एका मासाची आजमासी आला स्टेशन मास्तरापाशी डहाणू स्टेशनासी निज कार्या तो गोशाळा प्रचारक गोसंस्थेचा स्वयंसेवक आला वर्गणी मागावया देख स्थिती संपत्ती सुधारावया वेश पाहता दिसे बंगाली मास्तराने युक्ती कथिली गावात जा तेथेच आपुली व्यवस्था चांगली लागेल तेथे आहेत मामलेदार तया पुढे मांडा हा विचार मिळतील शेट सावकार लावितील हातभार तुम्हास एक मामलेदार वळता पट्टी होईल हा हा म्हणता या धर्माची कार्या करिता स्वस्थ चित्ता जाते थे हे जो आत्मास्तर उतरले गेले स्टेशनात मास्तराते भेटावयाते खोलीत जेव्हा प्रवेशले ते मास्तर संन्यासिया झाले वदते आले की येथे मामलेदार घ्या आता बोला काय ते दैवे हे भेटले तुम्हा आयते संन्यासी निज मनोगताते जाहले निवेदिते त्या पाशी मग ते दोघे बाहेर आले तेथेच एका पेटीवर बैसले देवास संन्यासी विनविते झाले कार्य हे संपादिले पाहिजे गोरक्षणाचे धर्म कार्य आपण हाती धरल्याशिवाय मज पर किया हातून हे कार्य होईल का तिळ प्राय तरी आपण तालुक्याचे अधिकारी मी तो हाईसा भिकारी फिरे लोकांची दारोदारी टाळाया उपास मारी गायींची टाकाल जरी एक शब्द होईल माझे कार्य जलद मिळवाल गोमातांचे आशीर्वाद यश निर्विवाद लाधाल परिसूनी संन्यासियाची विनंती देव काय प्रत्युत्तर करीती गावात दुजिया कार्या संप्रति वर्गणी हाती घेतली से राव साहेब नरोत्तम शेटी जया दीनांची दया पोटी नगर शेट जे मोठे खटपटी ते एक पट्टी उगरावती त्यातची तुमची या पट्टी सजागा होईल कैसी तरी सांगा समय हा नाही तुमची या उपेगा असो मग मागा हून पाहू तरी आपण दो चार मासी थांबूनिया किया गावासी पुढे मग पाहू त्या समयासी आज नयासी अनुकूलता असो मग तो तेथून गेला झाला असेल महिना याला तो तांग्यात बैसून आला पुनश्च डहाणूला माघारा देवांची आदारा समोर वकील परांजपे यांचे घर तेथेच तांगा थांबल्यानंतर संन्यासी उतरता देखिला तो चिकी हा पूर्वील निश्चित आला की आधीच वर्गणी निमित्त ऐसे देव मुला ते वदत अंतरी शंकित होनी नाही पुरा महिना झाला तो सहा येथे किमर्थ आला विसरला का पूर्वील बोला साशंक तेला हे मूळ तेने तेथेच तांगा सोडिला तेथेच काही काळ क्रमिला आला मग देवांची या घराला काय मग लागला वदावया दहा वाजावयाचा वेळ ब्राह्मण भोजन आरंभ काळ पाहुनी देवांची घाल मेल वदे नमज पुता वेळ पैशाची आया हून पैसे के आज तो हमको भोजन चाहिए। देव भणाले आओ आनंद है घर ये समझिए आपका। तव सन्यासी वदे इतु क्यात हमारे दो बच्चे हैं साथ। बहुत अच्छी है यह बात देव मग मणता ततयाते। होता जेवावया अवकाश मनोनी देव पुस्ती तयास। कहाँ आपका उतारा है खास जहाँ मैं तपा सकूँ भेजूँ। क्या जरूर कब मैं आऊँ किस घंटे मैं हाजिर रहूँ। जब बोलोगे तब आता हूँ सन्यासी बोलू लागला। अच्छा बच्चे लेके साथ 12 घंटे होने के वक्त आओ भोजन पाओ संत। ऐसे तव वदत देवतया। असो मगते सन्यासी गेले बरोबर 12 होता परतले। जेवा वया तिघे ही बैसले भोजनी धाले यथेष्ट। हो निया पाक निष्पत्ति ब्राह्मणांचा बैसल्या पंक्ती। सपरिवार सन्यासिया प्रति तृप्त करीती यजमान। सवे घेऊनी दोघे जण आला सन्यासी आपण होऊन। तरी तयाचे पूर्व प्रयोजन पसरी आवरण मायेचे। तेणे हा कोणी तरी अतिथी पावावया भोजन प्राप्ती। आला इतुकेच देवांचे चित्ते दृढावली वृत्ती मोहाची। येणे परी झाली भोजने उत्तरा पोषणे शुद्धाच मने। सुगंध शीतल उदक प्राशने मुख शुद्धिदाने संपादिली। शिष्टाचार गंध सुमने तांबूल अत्तर गुलाबदाने। दिधली सर्वत्रां प्रति बहुमाने आनंदाने देवानी। असो मग
वाढिले समक्ष। तरीही देव मनीसा
मज बहु धन्य तवातली आता आपण कवण्याही मिशे येणार वाटले कवण्याही मिशे परित काही न घडले कैसे आश्चर्य विशेष वाटते जोगानी ते सकळ वृत्त साई चरणी केले निवेदित बाबा हो आश्चर्यचकित काय तया प्रत बोलत पत्र उकलता मज पुढती पत्रांतर्गत मनोवृत्ती वाचावयाचे आधीच निश्चिती उभ्याच ठाकती मूर्तिमंत तो वदे वास देऊनी तया फसविले सांगतया त्वा मज नोळखिले कामग बोलविले होते स लौकिकी ना येथूनी हललो परिमी उद्यापनी जेवूनी आलो दोगां समवेत येई न बोललो तैसाच गेलो नाठवे का संन्यास वेश प्रथम प्रवेश ये रीति पाहुनी आलो अकल्पित वृत्ति पैसे मागे न तुझ ही भीति वाटली नवती का तव चित्ती संशय निवृत्ति म्या केली पहामी माझी या वचना कारणे मरोनी जाईन जीने प्राणे परी माझी या मुखीची वचने अन्यथा होणे नाही कदा ऐसे वदता साईनाथा आनंद नावरे जोगांच्या चित्ता दिधले वचन वावे अन्यथा अनुभव हा सर्वथा सर्वांचा पुढे मग हे वृत्त जोग कळविती देवा प्रत पत्र एक सविस्तर धाडीत अतिमुदित मानसे देवांनी जई पत्र वाचिले प्रेमोद्रेके नेत्र ओथंबले धिद्ध व्यर्थ साई सदूशिले बहुहिर मुसले मनात धन्य बाबांचे महिमान धिक माझा जाणीवेचा अभिमान परी बाबाच संन्यासी हे अनुमान वावे ते कैसे न मज कळे कारण बाबांस केले निमंत्रण त्या आधीच त्या प्रथमाभिगमन तेही तयाचा आर्या लागून भेटीस प्रयोजन पट्टीचे तया दिधली होती मुदत दो चार मासा यावे परत तोच तो जरी भोजन मागत होईल का अनुमित बाबाच ते मात्र एकची बाबांचे वचन येईन जेव्हा कराया भोजन माझी या संगे येतील दोन विसरलो मी भान तयाचे बाबांची आमंत्रणा जरी दोघांस येऊ निजवला तरी तो भासला अन्नार्थी नसता कोणी पूर्व परिचित भोजन समय येता अकल्पित घेऊनी कोणी ही दोघे समवेत साईच ते निश्चित वाटते परियासंतांची ऐसी चरीती अघटित लीला अद्भुत कृती भक्ता घरीची कार्यस्थिती स्वयेची योजिती त्या आधी भक्त विनटता निज चरणी तयाची या शुभ कार्याची संपादणी ऐसीच होते अकल्पितपणी अतर्क्य करणी संतांची चिंतिलेची दे चिंतामणी कल्पवृक्ष दे कल्पिले मनी कामधेनु ते काम प्रसविणी अचिंत्य दानी गुरुमाय असो येठाई बाबा संन्यासियाच्या रूपे प्रकटत परितयांची लीला घटित अयाचित ही येत कधी कधी छाया चित्र रूपे कधी पार्थिव मूर्ति स्वरूपे पार नाही तयांच्या कृपे प्रकटती आपोआप कधी ये अर्थीचा माझा अनुभव परिसता श्रोतया वाटेल नवलाभ कळेल साई लीला प्रभाव कथा ही अभिनव अपूर्व ही का कथा की ही कहाणी ऐसे ही की सव दे कोणी म्हणावे ते खुशाल त्यांनी परिये श्रवणी सादर व्हा आळस निद्रा तंद्रा टाकून होऊनिया सावधान कथा ही परिसाद्या हे दान होईल समाधान मग माझे व्यग्रता क्षण जुगारून स्वस्थ चित्त अव्यग्र मन झाली कामा येईल श्रवण पुढे मग मनन निज ध्यास तेथूनी पुढे साक्षात्कार परिया सर्वा श्रवण आधार तेच किया सर्वांचे सार निश्चय भव पार त्याचे नी सनये कोणीस शे सतराईस वीसी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेसी शेजे निद्रिस्त असता पहाटेसी स्वप्न एक मजसी जागले पहासाईचे विचेष्टित सुंदर वेश संन्यासी होत देवनी दर्शन मज जागवीत भोजना मी येत आज वदे स्वप्ना माझील जागृत पण तेही केवळ स्वप्नची पूर्ण कारण जागृत होता मी आपण कराया आठवण लागलो डोळे उघडून पाहू लागे नाही साईन कोणी ते जागे स्वप्नची तेजे क्षणा मागे यत्किंचित जागे पण नव्हते ऐसी होता मनाची निश्चिती आठवू लागलो स्वप्न स्थिती अक्षरे अक्षर आठवले चित्ती लव मात्र विस्मृती विरही त्या साईच्या स्पष्टोक्तीस ऐकुनी आनंदलो जीवास कळविले कलत्रास हे वृत्त ध्याने मने साईचा ध्यास हा तो निरंतरचा अभ्यास सात वर्षांचा जरी सहमास आसना भास भोजनाचा असो तिजला ठेविले सांगून आहे आज होळीचा सण एक टिपरी अधिक आधण घालाया आठवण ठेवावी ही तुके चिकळविता तीस लागली कारण पुसावयास मी म्हणे आज जेवावयास पाहुणा या सणास येणार तव ती म्हणे सांगा कोण जिज्ञासा तीस जाहली दारुण परी मी सांगता खरे कारण उपहासा भाजन
परोपरीच्या भाज्या
जाहलो मी साशंक चित्ती वाट ती किती पहावी म्हणून दिधली दारास कडी अन्न शुद्धी वाढिली तातडी वैश्वदेव नैवेद्य परवडी अन्नार्पण घडी पातली आता घेणार प्राणाहुती इतक्यात जिन्यावर पाऊले वाजती रावसाहेब कोठे की वदती बैसले बैसती निवांत तव मी तैसाच गेलो दारी वाटले कोणी आले अंतरी हळूच दाराची कडी जो सारी दिसले जिन्यावरी दोघे जण त्यातील एक अल्ली महम्मद दुजे संत मौलाना शाग्रीद इस्मु मुजावर नामाभिद आनंद प्रद दोघेही पाने वाढून मंडळी बैसली भोजनाची तयारी देखिली पाहोनी अल्लीने विनंती केली तसदी मी दिधली क्षमा करा वाटते आपण जेवणावरून आला मज करिता धावून आपणा लागी हात धरून पंक्ती ही खोळंबून राहिली तरी घ्याही आपुली वस्त मग मी भेटेन होता पुरसत सांगेन नवलाव भूत अत्यद्भुत ये विषयीचा ऐसे वधूनी काखे तून अल्ली एक पुडके काढून टेबलावर सन्मुख ठेवून सोडवू गाठ वाटला मोठा चमत्कार ही साईची लीला विचित्र वाटले मज केले पवित्र दावुनी चरित्र हे ऐसे उठली प्रबळ उत्कंठा मनी आणली ही तस्वीर कोठुनी तो म्हणे मी घेऊनी आणली से पुढे मग ते दोघे जण उभे न राहती एकही क्षण म्हणाले आता जातो आपण करावे भोजन स्वस्थपणे आताच या गोष्टीचे कारण कथू वाटले समर्पक तस्बीर वेळी आली हा हरिक तयातची मी जाहलो गर्क आभार प्रदर्शक उद्गारलो बरे आता यावे आपण आम्ही ही पुढे करू निवेदन तस्बीर येथे येण्याचे कारण आजची प्रयोजन कायती निशे करुणी आगमन स्वप्नीचे वचन सत्य केले आलाच तर कोणी अतिथी येऊन तेथे बैसेल पंक्ती हीच अपेक्षा ज्यांची हे चित्ती आश्चर्य किती हे तया पाहुनी चित्रीची सुंदर मूर्ती परम आल्हाद सकळा प्रती कैसे हे घडले अकल्पित रीती आश्चर्य करीती समस्त ऐसे होता प्रतिष्ठापन केले अर्घ्यपाद्यादी पूजन भक्ति प्रेमे नैवेद्य समर्पण अवघी मग भोजन आरंभिले तै पासाव हा काळवर प्रत्येक होळीस ही तस्वीर करवूनी घेई हे शिष्टाचार अष्टोपचार पूजेसह इतर पूजेतील देवांसहित ही ही देवारी पूजिली जात ऐसे हे साई अपूर्व चरित भक्तांसी दावीत पदोपदी असो पुढे हे दोघे जण आज उद्या भेटू म्हणून वर्षे नऊ गेली निघून तरीही न दर्शन तयांचे कर्म धर्म संयोगे शेवट अल्ली महम्मद याची गाठ पडली यंदा जाहली भेट सहज मी वाट चालता भेट होताची जाहलो उत्सुक तस्बिरीचे पुसावया कौतुक का होईतुकी वर्षे मूक वृत्तीचे सेवक बनला तुम्ही जैसी पूर्वी तैसी आज पडली अवचित गाठी मज योग आला आहे सहज सांगाती मौज समग्र तुम्ही ही श्री साईचे भक्त आहे ठावे हे मज समस्त परिते दिवसीच कैसे अवचित यावे हे उचित वाटले मग तो अल्ली वदे वृत्तांत परिसा म्हणे कथितो साध्यंत पहा साईची लीला अत्यद्भुत आश्चर्य भरित ती सर्व या लीलेचा काय अर्थ काय यातील निज कार्यार्थ यात भक्तांचे काय इंगित साईच सुसंगत जाणता आपण केवळ एकमेकांनी परिसाव्या या लीला कानी किंवा त्या गाव्या निज मुख प्रेमे उद्यापन कथा परिसति साई समागम आनंद भोगति ढेकर ही देती तृप्ति से अनाहूत ही कैसे येति कैसे पार्थिव स्वरूपे प्रकटति कैसे निज दासा आभारी करिति कैसे ते जागविति पदो पदी असो हे माड साईसी शरण पुढील कथेची हीची मांडण मांडील घेईल करुणी निरूपण आपुली आपण यथेष्ट शरणागता घाली तो पाठी याच त्याची आब्रीदासाठी हे माड घाली पाई मिठी परता न लोटी तो तया स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते उद्यापन कथा कथनम नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः सम्पूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज।